भाग 22 दोन मार्ग मत्तय याचा 7वा अध्याय 13 ते 14 वचन, योहान याचा 3रा अध्याय 16 वचन, पहिले योहानाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 9 वचन। येशूने सार्वकालिक जीवनाना मार्ग शिकवा। प्रत्येक पापानी सुरुवात रुंद मार्गानी हेल। आम्हामध्ये असणारा पापी स्वभाव आम्हाला आदमापासून प्राप्त हिना। अरुंद मार्गाने आम्हाला परमेश्वराकडे लेही येशूने आखना। अरुंद मार्गाने जाऊला पाहिजे। येशूने माने पापासाठी मरना इसा विश्वास तू धरशील तर तहा आम्ही अरुंद मार्गाने चालज। अनेक लोक पापापासून मागा फिरूला इच्छा करीत नाही। ते रुंद मार्गाने नरकाकडे नाश ह्यासाठी जहात। तर आपण कोण्या मार्गाने जहाल? परमेश्वराने त्यांना आखा, हे प्रभु तू महान पवित्र आहा, मी कबूल करा की मी पापी आहा, मानेसाठी तू क्रूसवर मरना, तू मला क्षमा करा, मला तुना लेकरू बनवला, मी येशूने मार्गाने चालूला आहा, आभार माना हा मा तुला येसू देवा।